अतिथिस तुम्ही सदा देव माना अतिथि रूपे यशोदे सकाना अतिथिस तुम्ही सदा देव माना कधीये घरासी कुणाला कळेना दोन गोड शब्दा विसरा परीना हसू ओठी थोड़े तरी ये उद्यान अतिथिस तुम्ही सदा देव माना अतिथि रूपे यशोदे चकाना अतिथिस तुम्ही सदा देव माना शुभ प्रभाती जरिये सदना आनंद द्यावे चहा कॉफी पाना सत्कारणी त्या समयासी जाना अतिथिस तुम्ही सदा देव माना अतिथि रूपे यशोदे चकाना अतिथिस तुम्ही सदा देव माना मध्यान्न जेवी रविये गगना अतिथि अलात्या गुळ पाणी जाना थोड़े तरी त्या स्मरा तुम्ही करना अतिथिस तुम्ही सदा देव माना अतिथि रूपे यशोदे चकाना अतिथिस तुम्ही सदा देव माना संध्या समयी गुरुशी स्मराना दोंगास अतिथि अला त्यासी जाना सहजीत शुभाशिषा मिळवाना अतिथिस तुम्ही सदा देव माना अतिथि रूपे यशोदे चकाना अतिथिस तुम्ही सदा देव माना अतिथिस जागे अपणासी माना भविष्य काळातली ठेव जाणा पुण्याची गणना करी देव राणा अतिथिस तुम्ही सदा देव माना अतिथि रूपे यशोदे चकाना अतिथिस तुम्ही सदा देव माना अतिथिस तुम्ही सदा देव माना।